कहाणी मैत्रीची यशस्वी उद्योगाची. कॅड ही संगणक प्रणाली वापरून अनेक सॉफ्टवेअर्स बनवता येतात. प्रत्येक उद्योगाच्या गरजेप्रमाणे त्यांचं स्वरूप बदलतं. अनेक उद्योगांना अशी सॉफ्टवेअर्स तयार मिळाली तर बरीच मदत होते. हेच लक्षात घेऊन पुण्यात दोन मित्रांनी कॅडकॉमचा व्यवसाय सुरू केला, त्याचीच ही कहाणी. ही कहाणी आहे दोन जिवलग मित्रांची आणि त्यांच्या व्यवसायाची. एकाचे नाव विनोद, दुसऱ्याचे रवींद्र. आडनाव एकच, कुलकर्णी. विनोद मूळचे धारवाडचे तर रवींद्र सांगलीचे. दोघंही संगीतप्रेमी. बोलणं दोघांच्याही आवडीचं. विनोद हे वाणिज्य पदवीधर आणि MBA, रवींद्र हे इंजिनियर आणि MBA.
Sample complete. Ready to continue?